चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजिट डेली शिकम मार्केट अपडेट, शनिवार 8 फेब्रुवारी 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात बाजारपेठेत शांतता दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3090 रुपये ते 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 साखरेचा व्यापार 3270 रुपये ते 3325 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3360 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3200 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3290 रुपये ते 3330 रुपये होता। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3540 रुपये ते 3570 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3600 रुपये ते 3620 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3315 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3375 रुपये ते 3400 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत।